विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण आज यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने 2004 पासून जे सहकार व्यवस्थापन पदविका शिक्षक शिक्षणक्रम सुरू केले आहेत त्यासंबंधीची आपण माहिती घेत आहोत. आज आपला जो विषय आहे तो आहे स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था. महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने जवळपास 2,30,000 वर सहकारी संस्था आहेत आणि त्यामधून काम करणारी बरेचसे कर्मचारी अधिकारी जवळजवळ 10,00,000 ही संख्या आहे. याशिवाय या सहकारी संस्थांमध्ये आणखी काही वेगळे घटक काम करतात आणि त्यांचीही संख्या जवळजवळ 10,00,000 एवढीच आहे. म्हणजे 20,00,000 सेवा या सहकारी संस्थांनी निर्माण केलेल्या आहेत. आता याच्यामध्ये आपण एक असं महाराष्ट्र शासनाने एक परिपत्रक काढलेलं होतं रोजगार आणि स्वयंरोजगार मंत्रालयाने आणि त्याच्यामध्ये त्यांनी अशी भूमिका घेतली की सहकारी क्षेत्रात स्वयंरोजगार निर्माण करण्याच्या दृष्टीने सरकारला आणि सहकारी संस्थांना यात काय करता येईल यासंबंधीची संपूर्ण एक संकल्पना एक कृती आराखडा आखून त्यांनी काही परिपत्रक काढलेले होते. त्यानुसार मग आपण शासनाचा जो सहकार विभाग आहे आणि शासनाचा दुसरा रोजगार आणि स्वयंरोजगार विभाग या दोघांनी मिळून त्याची रचना केली संरचना केली आणि असं जाहीर केलं की जे काही सुशिक्षित बेरोजगार लोक असतील म्हणजे त्यांच्यामध्ये स्किल्ड आहे शैक्षणिक पात्रता आहे व्यावसायिक कौशल्य आहे परंतु रोजगार नाही त्यांनी त्याचं प्रशिक्षण सुद्धा घेतलेलं आहे परंतु रोजगार अभावी त्याची कुचंबना होत आहे नोकरी मिळणं दुरापास्त झालेलं आहे आणि म्हणून स्वतःच्या पायावर त्यांनी उभं राहण्यासाठी म्हणून अशा 10 बेरोजगार युवकांनी एकत्र येऊन आपली सेवा सहकारी संस्था स्थापन करायची आणि त्याच्यातून परत इतर लोकांना रोजगार निर्माण करून द्यायचा ही भूमिका मग शासनाने घेतली आणि त्यानंतर मग बरेचसे युवक याच्यामध्ये पुढे आलेत युवक आलेत युवती आल्यात. आता उदाहरणार्थ जर एखादं कॉम्प्युटर असेल कॉम्प्युटर शिक्षण घेतलेले 10 एकत्रित आले तर त्यांनी तशा प्रकारची संस्था उभी करायची एक संगणक प्रशिक्षण केंद्र म्हणा किंवा कॉम्प्युटर युनिट किंवा आणखी काही बी असेल किंवा डिप्लोमा असेल डिप्लोमा होल्डर असेल त्यांनी विजेच्या उपकरणाची साहित्य निर्माण करायची असे 10 एकत्रित यायचे स्विच बोर्ड तयार करायचं म्हणजे असे वेगवेगळे ज्या फील्डमध्ये त्या लोकांनी काम केलेलं आहे अशा लोकांनी एकत्रित येऊन आपल्या कौशल्याचा लाभ विज्ञानाचा लाभ त्या सहकारी संस्थेला मिळून द्यावा अशा प्रकारची ही भूमिका एक शासनाने घेतलेली आहे. आणि ही भूमिका घेतल्यानंतर बरेचसे आता महाराष्ट्रामध्ये आपण बघतोच आहे महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये सुद्धा बेरोजगारीची समस्या भयानक आहे आणि ही समस्या सोडवण्यासाठी सहकारी म्हणजे कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन सहकारी संस्थासुद्धा सहकारी संघटनासुद्धा हातभार लावू शकते हे आपल्याला या ठिकाणी दाखवून द्यायचं होतं आणि म्हणून मग अशा प्रकारच्या संस्थांची निर्मिती आपण करायला सुरुवात केली. आता याच्यामध्ये स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थांचा जो यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने एक अभ्यासक्रम सुरू केलेला आहे त्याच्यामध्ये पूर्वी जे आपण 4 विषयाचा अभ्यास केलेला आहे एक म्हणजे सहकार पहिला विषय दुसरा सहकारी व्यवस्थापन व प्रशासन तिसरा सहकारी कायदा व इतर कायदे चौथा सहकारी जमा खर्च आणि बँकिंग असे 4 विषय 100-100 मार्काचे आपण ठेवलेले आहे आणि एक त्याच्यामध्ये आपण प्रोजेक्ट रिपोर्ट ठेवलेला आहे सहकारी संस्थांचा स्थिती अभ्यास म्हणजे केस स्टडी ऑफ कोऑपरेटिव्ह, कोणती एक सहकारी संस्था घेऊन त्याच्यावर आपण केस स्टडी करायची. म्हणजे 100-100 हे पाच विषय आहे, 500 मार्काचे झाले. आणि मग काही कोर्सेसचं आपण स्पेशलायझेशन केलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण जे स्पेशलायझेशन केलेलं आहे त्याच्यामध्ये कृषीपूरक सहकारी संस्था आहे म्हणजे अॅग्रो बेस्ड कोऑपरेटिव्ह, त्याच्यानंतर कोऑपरेटिव्ह डेअरी आहे, कोऑपरेटिव्ह बँकिंग आहे, त्यानंतर स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था आहे. अशा प्रकारचे मग आपण स्पेशलायझेशन हे असे काही सब्जेक्ट केलेले आहे त्याच्यामध्ये, तो 100 मार्काचा. आणि प्रत्येक आपल्या आता समजा सहकार म्हटलं की त्याला 4 पुस्तकं, व्यवस्थापन म्हटलं की त्याला 4 पुस्तकं, कायदा म्हटलं की त्याला 4 पुस्तकं, बँकिंग जमा खर्च किंवा लेखापरीक्षण हे जे पुस्तक आहे त्याला 4 पुस्तकं, त्याचप्रमाणे स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था हा जो आपण एक अभ्यासक्रम सुरू केलेला आहे त्याला सुद्धा 4 पुस्तकं आपण अभ्यासक्रमात ठेवलेले आहे. पहिलं पुस्तक आहे म्हणजे स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था त्याची भूमिका, उद्देश आणि कार्य. दुसरं पुस्तक आहे त्याच्यावरच सभा व्यवस्थापन. नंतर तिसरं पुस्तक आहे अर्थसहाय्याच्या विविध योजना. आणि चौथं पुस्तक आहे शासनाचे याबाबतची निघालेली परिपत्रके किंवा शासकीय योजनांची माहिती. अशा प्रकारची ही 4 पुस्तकं आपण त्याच्यामध्ये निश्चित केलेली आहे. आता पहिलं जे पुस्तक आहे एक आपण 4 पुस्तक आहे, प्रत्येक पुस्तकाला आपण 15-15 मिनिटाचा वेळ देऊ म्हणजे साधारणपणे एक तासाचा आपला हा पिरियड आहे आपला, त्याच्यामध्ये आपण हा संपूर्ण 4 पुस्तकं कव्हर करणार आहोत. आता पहिलं जे पुस्तक आहे म्हणजे स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था भूमिका, उद्देश आणि कार्य, त्याच्यामध्ये आता प्रास्ताविकामध्ये आपण बरीचशी चर्चा केलेली आहे. आणि दुसरं आपल्याला याची माहिती घेत असताना बेरोजगारी ही विशेषत अविकसित देशातील एक महत्वाची समस्या बनली आहे. म्हणजे आपल्या भारतामध्येच नव्हे तर संपूर्ण जगामध्येच अनएम्प्लॉयमेंटचा फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉब्लेम आहे. भारतासारख्या विकसनशील देशाला सुद्धा या समस्येचा घोर चिंतेने ग्रासलेले आहे. एकीकडे शैक्षणिक सुविधा वाढत आहेत तर दुसरीकडे सुशिक्षित बेकारांची संख्या सुद्धा झपाट्याने वाढत आहे. त्यातूनच नैराश्य वाढते. वास्तविक राष्ट्रात प्रचंड संख्येने निराश युवक असणे ही सर्वात क्लेशदायक व दुर्दैवी अशी बाब आहे. पदवीचं भेंडोळ हातात घेऊन नोकरीच्या शोधार्थ युवकांची भटकंती सुरू होते तेव्हा त्याच्या असे लक्षात येते की नोकरीच्या शोधार्थ निघालेल्यांची बाजारपेठेत एकच भाऊ गर्दी झालेली आहे. मागणीपेक्षा पुरवठा अधिक अशी ही परिस्थिती वारंवार एखाद्या उमेदवाराला नकारच मिळत राहिला तर त्याची स्वतःवरील श्रद्धा उडते, तो आत्मविश्वास गमावतो आणि ते एक विपन्नावस्थेचे मूर्तिमंत चित्र बनते. म्हणजे याचं जे प्रास्ताविक आहे, सुरुवातीचं जे इंट्रोडक्शन आहे हे असं आहे, म्हणजे अतिशय विदारक असं चित्रण याच्यामध्ये आपण दर्शवलेलं आहे. मग कोणत्याही क्षेत्रामधली बेरोजगारी असो, शैक्षणिक क्षेत्र असो, कोऑपरेटिव्ह सेक्टर असो, बँकिंग सेक्टर असो, मार्केटिंग असो, कंझ्युमर असो, अनेक सेक्टर असे आहेत की प्रत्येक क्षेत्रामध्ये आता प्रचंड प्रमाणामध्ये बेरोजगारीच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. मग आता याच्यासाठीच म्हणून आपल्याला काय, मग अशी मी सांगितलं त्याप्रमाणे याच्यासाठी मग आपल्याला काहीतरी वेगळे मार्ग शोधावं लागेल. आज मला आठवते की आपल्या याच्यामध्येच आपण काही उद्योग असे निर्माण केलेले आहेत त्याची यादी आपण मी तुम्हाला वाचून दाखवेल, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला जर काही नवीन स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था काढायची असेल तर कोणत्या दिशेनं आपली पाऊल पडलं पाहिजे त्याची सुद्धा तुम्हाला माहिती होऊ शकेल. तर ह्या समस्येचं निराकरण करण्यासाठी तुम्हाला सहकारी क्षेत्राचा सुद्धा आश्रय घ्यावा लागेल आणि त्याच्यातून असंख्य रोजगार आपल्याला आपण बघितलंच आहे. तुम्ही एखादा सहकारी साखर कारखाना काढला तर 2000 लोक त्या ठिकाणी नोकरीवर लागू शकतात. एखादी नागरी सहकारी बँक काढली किंवा डेअरी कोऑपरेटिव्ह सोसायटी काढली तर एक साधारण 500 ते 1000 लोकांची आपल्याला आवश्यकता असते. आणि स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था काढण्याच्या दृष्टीनं जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की समव्यवसाय करणाऱ्या 10 लोकांनी एकत्र यायचा आहे. समव्यवसाय एक विशिष्ट व्यवसाय घ्यायचा आपल्याला सर्व, म्हणजे असं त्याचं एकदम बहुविधता नाही पाहिजे आपल्याला. एक एक सेक्टर आपल्याला निवडायचा आहे, मग डेअरी असेल, तुमचं इलेक्ट्रिसिटी असेल, कॉम्प्युटर संगणक क्षेत्र असेल किंवा कंझ्युमर असेल, रिटेलिंग असेल, मार्केटिंग असेल. मार्केटिंगमध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत. तर एक एक सेक्टर घेऊन 10-10 लोकांनी एकत्र येऊन त्याच्या प्रकारची ही सहकारी संस्था निर्माण करून स्वतःच्या पायावर आपल्याला उभं राहायचं आहे. आणि दुसरे जे बेरोजगार असतील त्यांना सुद्धा तुम्हाला याच्यातून सेवेची संधी प्राप्त करून द्यायची आहे. ही भूमिका याच्यामध्ये आहे आणि म्हणून हा अभ्यासक्रमामध्ये आपण मुद्दाम हा विषय याच्यामध्ये समाविष्ट केलेला आहे. आता याच्यामध्ये बघत असताना बेरोजगारीची समस्याचं विश्लेषण केल्यानंतर मग आपल्याला प्रोफेशनल कळे असं वळावं लागेल, व्यावसायिक जीवन पद्धती, मग संपूर्ण चेंज होऊन जाईल तुम्हाला. व्यावसायिक क्षेत्र म्हणजे कसं, त्याच्यामध्ये तुम्हाला बाजारपेठ आहे, मार्केटिंग आहे, प्रोसेसिंग आहे, योग्य किंमत आहे, योग्य बाजारभाव आहे, त्याच्यानंतर ते कंझ्युमर्सपर्यंत कशा वस्तू पोहोचवायच्या याचं एक सुद्धा ट्रेनिंग सुद्धा आहे. त्याचा दर्जा काय असावा, त्याची गुणवत्ता काय असावी याचं सुद्धा शिक्षण तुम्हाला या आमच्या विद्यापीठाने प्रकाशित केलेल्या पुस्तकांमधून तुम्हाला त्याच्यातून प्राप्त होऊ शकते. अतिशय महत्वाचा असा हा कोर्स आहे. म्हणजे नुसतंच आपण एक प्रोजेक्ट रिपोर्ट केला, बँकेकडून त्याच्यावर फायनान्स केलं, चांगल्या प्रकारचं प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून खूप फायनान्स घेतलं आणि जर आपण त्याच्यामध्ये या गोष्टीकडे जर दुर्लक्ष केलं, मार्केटिंग म्हणा, बाजारपेठ म्हणा किंवा आणखी आपल्या वस्तूचा दर्जा, वस्तूचं मूल्य, त्याची वस्तूची टिकाऊ क्षमता या जर गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर तुमच्या मार्केटिंगला काही अर्थ राहणार नाही. म्हणजे प्रोजेक्ट कॉस्ट चा जो तुमचा खर्च निघाला पाहिजे निदान त्याची एक 25 to 40% अशी मार्जिन प्रॉफिट त्याच्यामध्ये असायला पाहिजे, 25 ते 40% तरच मग तुमचा इकडला जो तुमचा मॅनेजमेंट एक्सपेंडिचर आहे तो निघू शकेल. आता मॅनेजमेंट एक्सपेंडिचरमध्ये पाहणं किती पगार आलं, तुमचा ऑफिसचा खर्च आलं, टेलिफोन आलं, वीज आलं, त्याच्यामध्ये ट्रॅव्हलिंग अलाउन्स आलं, म्हणजे नंतर इलेक्ट्रॉनिकची जी काही अत्याधुनिक माध्यम आहे, संगणक आहे, त्याच्यावरचा खर्च आला, ईमेल आलं, त्याच्यानंतर आणखी काही मेसेजेस आपण पाठवतो आजकाल बल्क मेसेजेस 1000-2000 ग्राहकांपर्यंत, तो खर्च आपल्याला निघाला पाहिजे. हा महत्वाचा भाग आहे. म्हणून किमान त्या धंद्यावर एखादं कुठलंही वस्तूचं उत्पादन आपण घेतलं तर 25 ते 40% मार्जिन, म्हणजे प्रॉफिटचं मार्जिन आपल्याला अपेक्षित आहे, तरच ते आपल्याला तो धंदा परवडेल, अन्यथा आपण त्याच्यामध्ये नुकसान येतो. म्हणून ही जे तुम्हाला मॅनेजमेंट करायची आहे ती नुसती जनरल मॅनेजमेंट नाही करायची आहे तर प्रोफेशनल मॅनेजमेंट करायची आहे. म्हणजे व्यावसायिक जे व्यवस्थापन म्हणतो ते तुम्हाला याच्यामध्ये आणायचं आहे. त्याच्यानंतर मग तुमचं एकंदरीत माहिती, इन्फॉर्मेशन ज्याला हे म्हणतो स्त्रोत, माहिती स्त्रोत, कोणत्या कोणत्या विभागातून तुम्हाला माहिती संकलित करायची आहे, तुमच्याजवळ माहिती अपडेट पाहिजे. तुम्ही इंटरनेटवरून अपलोड करू शकता किंवा इतर प्रकारचे जे बँक ज्याला आपण म्हणतो काही पॅम्पलेट्स असतात, काही ब्राउचर्स असतात, मोठमोठ्या प्रकारच्या इंग्लिश वर्तमानपत्रामध्ये त्याच्या जाहिराती असतात, टीव्हीवर सुद्धा अनेक प्रकारच्या आकर्षक अशा जाहिराती असतात, ते तुम्हाला त्याचं माहितीचं स्त्रोत ते संपूर्ण तुम्हाला तुमच्या जवळ ते माहितीचा डाटा असायला पाहिजे. डाटा, इन्फॉर्मेशन डाटा हे असायला पाहिजे आणि कुठून कुठून तुम्ही ती माहिती संकलित केली आणि ते माहिती संकलित केल्यानंतर त्या माहितीचा उपयोग आपल्या मार्केटिंगमध्ये आपण जी वस्तू निर्माण करणार आहोत त्याच्यामध्ये कितपत होऊ शकेल याचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल. जीवन म्हणजे माहितीचं जे व्यावसायिक माहिती म्हणतो, प्रोफेशनल इन्फॉर्मेशन, मग आपल्या धंद्याला लागणारी ती तुम्हाला या ठिकाणी अपडेट करावं लागेल, त्याशिवाय होणार नाही. रोज परिस्थिती बदलते आहे, रोज परिस्थिती बदलतात, नवीन नवीन सुधारणा होतात, नवीन हे होतात, आणि ते आपण जर एकाच ठिकाणी असं नुसतं बसून राहिलो आणि पुढची येणारी जर माहिती आपल्याजवळ नसेल तर आपल्याला आपला व्यवसाय हा ऊर्जित अवस्थामध्ये जाणार नाही. म्हणूनही त्याच्यानंतर ह्याच पहिल्या पुस्तकामध्ये आपण व्यवसायाची निवड, म्हणजे एखाद्या धंद्याची जर आपल्याला निवड करायची असेल तर ती कशी करायची, हा एक महत्वाचा भाग आहे ना. नुसतंच बाबा यांनी केला म्हणून मी धंदा केला, त्यांनी डेअरी प्रोडक्टचं युनिट काढलं म्हणून मी काढलं, त्यांनी कंझ्युमर शॉपी लावली म्हणून मी काढली, किंवा त्यांनी मॉल काढलं, सुपर बाजार काढलं म्हणून मी काढलं, अशा प्रकारचं ही स्पर्धा ही तुमच्या धंद्याला मारक ठरू शकते. म्हणून मार्केटमध्ये आजचा ट्रेंड काय आहे कंझ्युमरचा ते तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. आज लोकांना कशाची आवश्यकता आहे ते तुम्हाला बघावं लागेल, अन्यथा मग तुम्हाला त्याच्यामध्ये काही नवीन असा काही व्यवसाय तुमच्या समोर आला का की नाही बा हे या भागात किंवा या एरियामध्ये कुठंच दिसत नाही, त्या नवीन याच्यामध्ये आपण पडलो पाहिजे, तर त्याच्यामध्ये मग आपल्याला व्यवसायाची निवड करताना तो मार्केट सर्वे ज्याला आपण म्हणतो तो करणं आवश्यक आहे. म्हणजे मार्केटची पाहणी, बाजारपेठेची पाहणी, ग्राहकांना काय अपेक्षित आहे, कोणत्या त्यांना वस्तू पाहिजे आहे, बाजारातील त्या वस्तूंच्या किमती, त्याचा दर्जा, तिथं आपण कुठं बसतो का, मग आपलं प्रॉडक्ट ग्राहकापर्यंत कसं पोहोचेल वगैरे वगैरे, या दृष्टीनं मार्केट सर्वे करून ती वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवणं हा एक महत्वाचा भाग याच्यामध्ये मार्केट सर्वेमध्ये आहे. त्याच्यानंतर व्यवसायाची निवड करत असताना जर आपण याप्रमाणे बघितल्यानंतर मग व्यवसाय निवडीतील समस्या, त्याच्यामध्ये सुद्धा समस्या येऊ शकतात आपल्याला, कारण स्पर्धात्मक युग आहे. एक समजा अनेक प्रकारच्या म्हणजे आपण सहकारी दूध क्षेत्र जरी घेतलं तरी कोऑपरेटिव्हचं सुद्धा मिल्क प्रोसेसिंगच्या युनिट भरपूर आहेत, इकडे खाजगी याच्यामध्ये सुद्धा दूध उत्पादन करणाऱ्या संस्था आहेत मोठमोठ्या, त्यांची स्पर्धा चालूच असते ती. म्हणून आपल्याला व्यवसायाची निवड करत असताना त्याच्यामध्ये कोणत्या समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागेल हे आपल्याला पाहिलं पाहिजे. म्हणजे समस्याला तोंड देताना त्याच्यावर आपल्याजवळ उपाययोजना पण सुद्धा त्याची तयार असायला पाहिजे, म्हणजे त्याचं एकंदरीत म्हणजे डेव्हलपमेंट आणि त्याचं ऑपरेशन आणि त्याचं फंक्शन, म्हणजे ते कृतीत कशी आणायची आणि ते मग ग्राहकांपर्यंत कसं पोहोचवायचं, ह्या सर्व जे प्रक्रिया ठरलेल्या आहेत या प्रोसेस, या प्रोसेसमधून जाऊन मग आपल्याला त्या व्यवसाय निवडीमधल्या ज्या काही समस्या असेल त्याच्यातून आपल्याला तो मार्ग थोडासा हे करता येईल आपल्याला. म्हणजे हा एक अतिशय महत्वाचा असा भाग याच्यामध्ये आहे. म्हणजे व्यवसायाची निवड करत असताना किंवा निवड केल्यानंतर जर त्या व्यवसायामध्ये समस्या निर्माण झाली तर आपल्याला लगेच त्याची सोडवणूक इमिजिएट, त्याला वेळ नाही लागायला पाहिजे, इमिजिएट सोडवणूक ही झाली पाहिजे त्याची, तरच आपल्या प्रोडक्टवर लोकांचा विश्वास बसेल. त्यानंतर याच पहिल्या पुस्तकामध्ये आपण बघतो आहोत की संचालन आणि त्याचं सुसूत्रीकरण, म्हणजे मार्केटिंग, जर मार्केटिंग म्हणजे व्यवसायामध्ये जर आपण पडलो तर त्याचं नेतृत्व, संचालन म्हणजे काय नेतृत्व, आणि त्याचं सुसूत्रीकरण म्हणजे साधारणपणे त्याची जी चेन आहे तुमच्या यंत्रणेची, ती चेन तुमची कशी आहे याच्यावरती निर्भर आहे. म्हणजे अर्थात तुमच्या जवळचा जो स्टाफ आहे, नेतृत्व ठीक आहे लीडरशिप वरचं, तो डायरेक्टर किंवा त्याचा चेअरमन किंवा व्हाईस चेअरमन हे ठीक आहे, त्याचं आपण नेतृत्वामध्ये या गोष्टी समावेश करू, परंतु त्याच्यानंतर मग खाली जी चेन असते ती म्हणा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असेल किंवा मॅनेजिंग डायरेक्टर असेल, मग चीफ अकाउंट्स ऑफिसर असेल, मार्केटिंग ऑफिसर असेल, कंझ्युमर रिलेशन ऑफिसर असेल, नाही का, या बऱ्याचशा त्या त्या व्यवसायानुरूप या संपूर्ण त्याची जी आपली सेवकाची निवड असते, अधिकाऱ्याची निवड असते, त्याची आपण ती रचना तयार करतो. मग आता एकदा नेतृत्वाने निर्णय घेतल्यानंतर, नेतृत्व म्हणजे कोण समजतो, तो चेअरमन किंवा व्हाईस चेअरमन किंवा तो डायरेक्टर, हे प्रमुख आपण त्याच्यामध्ये समजतो वरच्या लेवलला. आणि एकदा मग आपण हे ठरवलं की बाबा ह्या नेतृत्वाचे निर्णय मग ते चुकीचे असो त्यांचे किंवा काही असो त्याच्यामध्ये निर्णय, पण त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मग जी खालची चेन असते आपली साखळी त्यांच्यावरती अवलंबून असते, तरच ही यंत्रणा चालेल. ठीक आहे, तुम्हाला काही तुम्ही इव्हन नेतृत्वाला चॅलेंज देऊ शकत नाही असं नाही, तुम्हाला असं वाटलं का नाही बाबा इथं असं असतं तर बरं झालं असतं, थोडंसं आपल्या प्रॉफिटमध्ये थोडंसं उत्पन्नात वाढ झाली असती, नाही का. आता हे बघा ना, आपण नॅनोचंच उदाहरण घेतो. टाटा कंपनीनं नॅनो काढली, सुरुवातीला 1 लाखाला त्याची किंमत ठेवली, आज त्या नॅनो टाईपच्याच मार्केटिंगच्याच गाड्या परत हा काढतोय परत टाटा, त्याची 2 लाख 3 लाखापर्यंत किंमत गेलेली आहे, 3 लाखापर्यंत वेगवेगळे मॉडेल्स त्यांनी बाजारात आणलेले आहे. म्हणजे बघा, नुसती नॅनो काढून तो थांबला नाही आहे, तर नॅनोमध्ये सुद्धा त्यांनी आणखी अनेक व्हरायटीज त्याच्यामध्ये काढलेल्या आहे, लोकांचं आकर्षण वाढते त्याच्यामध्ये. म्हणून तुम्हालाही तुमच्या याच्यामध्ये आपणही बघतो काही याच्यामध्ये की दूध म्हटलं म्हणजे एक साधारणपणे त्याचं रंग आकृती वगैरे ठरलेलं असतं पांढरं दूध, पण केसरी दूध सुद्धा निघालं त्याच्यामध्ये. म्हणजे मार्केटिंगची म्हणजे तुम्ही तुमच्या वस्तूची जाहिरात कशी करता याच्यावर हा बराचसा भाग अवलंबून आहे. म्हणून जे निर्णय वरच्या लेवलला घेतले जातात ते निर्णय आपल्या व्यवसायाच्या दृष्टीने कितपत उपयुक्त आहे याचा सुद्धा आपण स्टडी केला पाहिजे. आणि तुमच्या फील्डमध्ये जे काही मार्केटिंग ऑफिसर असतात तिथपर्यंत त्यांची गोष्ट गेली पाहिजे. आणि शेवटी ग्राहक हा महत्वाचा आहे, तर ग्राहकामध्ये सुद्धा आता आपण बघतो, आता आपलं रिलायन्स म्हणा किंवा इतर प्रकारचे जे उद्योग, आता तो मॉलमध्ये कांदा विकेल असं वाटलं होतं का आपल्याला अंबानी वगैरे किंवा असे काही, पण नाही, त्यांनी त्याचं मार्केटिंग केलं ना. बघा ना, म्हणजे आपण अंबानीला कुठल्या स्थानी नेऊन ठेवलं होतं, अत्युच्च स्थानावर शिखर, आणि तो कांद्यासारखा वापर करतो म्हणजे मग तुम्हाला त्याचं आश्चर्य वाटेल ना. म्हणून मला एक सहकारी संस्थांना सुद्धा बेरोजगार, मी बेरोजगार माझे विदर्भामध्ये 2-3 मी सांगितलं आहे त्यांना की जर डिस्टलरी जर वॉटर आहे हे जर प्रायव्हेट सेक्टरमध्ये ते जर लोक उत्पादन करत असेल तर स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थांनी डिस्टलरी वॉटरचं म्हणजे हे जे पिण्याचं आपलं जे बॉटल आहे ना त्याचं का उत्पादन करू नये बा, स्वयंरोजगार झाला ना तो, तुम्ही करा ना त्याचं ते काय त्याचं एगमार्क असेल किंवा त्याला कोणाची मान्यता असेल ते फूड प्रोसेसिंग युनिट किंवा फूड ड्रगची ते तुम्ही घ्या, मार्केटमध्ये आणा ना तुमच्या वस्तू. म्हणजे स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेला असं कुठेही अडवलेलं नाही, त्याला कोणताही व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य आहे आणि तो करू शकतो. आता परवाच मी एक याच्यावर हे बघितलं, संगमनेर तालुका दूध उत्पादक सहकारी संस्था नगर जिल्ह्यामध्ये आहे घुलेवाडीला, त्यांनी सुद्धा आपलं हे पिण्याचं जे वॉटर आहे ना आपण बिस्लेरी म्हणतो त्याचं प्रोडक्शन सुरू केलंय ना, त्याचं मार्केटिंग आहे बाजारामध्ये, त्यांच्या बॉटल्स विकत मिळतात पाण्याच्या, म्हणजे चांगली संस्था आहे ते, डेअरीचं युनिट आहे ते, त्याला काही म्हणजे त्या दुधामध्ये त्या पाणी टाकायचं म्हणून ते त्यांनी बिस्लरी वॉटरचं उत्पादन केलेलं नाही आहे, त्याचा त्यांनी तो व्यवसाय केलेला आहे. म्हणजे इकडे दुधाचा सुद्धा व्यवसाय केला आणि इकडे त्यांनी बिस्लरी सारखं वॉटरचं उत्पादन सुद्धा केलं. म्हणजे बघा किती व्हरायटीज त्याच्यामध्ये आहे. आणि स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थांनी हा धडा लक्षात घ्यायला पाहिजे की आपण कुठं कुठला सेक्टर जिथं नाही पोहोचलं सहकाराचं तिथं जाऊन आपण पोहोचलं पाहिजे, हा एक महत्वाचा त्याच्यामध्ये भाग आहे. आणि उद्योजकता नंतर, म्हणजे आपण बरेचसे लोक म्हणतात की नाही मी त्याच्या चेहऱ्याकडे पाहिल्याबरोबर मला त्याच्यामध्ये काही क्वालिटी दिसल्या, हा बॉ नाही, थोडासा इंडस्ट्रियलिस्ट माइंडचा व्यक्ती आहे, म्हणजे त्याचा जो एकंदरीत ज्याला आपण हे म्हणतो काय त्याची एकंदरीत पर्सनॅलिटी, त्या पर्सनॅलिटीवरून आपल्याला कळते की नाही हा व्यवसाय उद्योग व्यवसायाकडे जाणारा हा व्यक्ती आहे. जसे भविष्यकार भविष्य वर्तन करतात की नाही पाहिल्याबरोबर, नाही तुम्ही चांगल्या व्यवसायात जा किंवा तुम्हाला चांगली नोकरी असेल, तुम्ही एखादा उद्योग उभारणार किंवा तुम्ही स्वतःच काही एखादी इंडस्ट्री स्थापन करणार, अशा प्रकारचे आपण लोक असतात, बरेचसे भविष्य कथन करतात आणि त्याच्यामध्ये तो गेल्यावर सक्सेस पण होतो. असे बरेचसे उदाहरणे सुद्धा आपल्याला भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, मुंबई पुण्यामध्ये असे बरेचसे लोक आहेत की ज्यांनी स्वतःचा उद्योग निर्माण करून त्याच्यामध्ये त्यांनी आपलं घडी बसवलेली आहे. म्हणून उद्योजकता ही एक मोठी स्किल आहे त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये ॲटिट्यूड, स्किल आणि नॉलेज या तीन गोष्टीचा भर उद्योजकाकडे पाहिजे. जो इंडस्ट्रियलिस्ट म्हणतो ना ज्याला आपण, त्याला ॲटिट्यूड, त्याचं वर्तणूक वागणूक कशी आहे, त्याचं स्किल कौशल्य पाहिजे त्याच्याजवळ. संपूर्ण जे काही आज एकंदरीत मार्केटिंग आहे किंवा संपूर्ण सुपर कॉम्प्युटर इंटरनेट वगैरे किंवा याच्यामध्ये आपण बघतो आहोत, आणि त्याचं त्या क्षेत्रातलं नॉलेज, म्हणजे ए म्हणजे ॲटिट्यूड, एस म्हणजे स्किल आणि के म्हणजे नॉलेज, आस्क, ASK. हा ही जे तीन सूत्री आहे ह्या उद्योजकाशी निगडित आहे. उद्योजकाकडे जर ह्या तिन्ही गोष्टी नसेल तर त्याने उद्योगाच्या भरात पडू नये. शिक्षण घ्यावं, नोकरी घ्यावी, बीएड मिळावं, डीएड एमएड वगैरे नोकरीवर लागावं, हा त्याचा सरळ स्वभाव. परंतु उद्योजकता म्हटलं की मग त्याच्यामध्ये ती क्वालिटी आली, ते क्वालिटी आली, ते मेंटेनन्स आलं, त्याचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आलं, त्याचं एकंदरीत इकॉनॉमिक प्लॅनिंग आलं, ह्या सर्व गोष्टी त्याच्याशी निगडीत आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. त्याला म्हणतो आपण उद्योजक, उद्योजकता विकास. आणि आपण बघतोच ना, मग त्याचं मार्केटिंग कसं असते आपण बघितलं. एक उदाहरण एका कवितेमध्ये आहे, कवीचं नाव मला आठवत नाही, पण या ठिकाणी ते उदाहरण दिलं तर चांगलं, चपकल बसेल या ठिकाणी. तो असा म्हणतो आहे कवितेमध्ये की मी चिंध्या पांघरून सोनं विकायला बसलो, पा मी चिंध्या पांघरून सोनं विकायला बसलो तर माझ्याकडे कोणी गिराईक येत नव्हतं, गिराईक येता येईना म्हणतो. म्हणजे चिंध्या म्हणजे वस्त्र जे आहे ना, ते असे आपले फाटके तुटके कपडे मरकट वगैरे वगैरे बसला, आणि धंदा काय करतो तो सोन्याचा, पण कोणी येत नव्हतं त्याच्याकडे. म्हणून तो काय म्हणतो की मी चिंध्या पांघरून सोनं विकायला बसलो, माझ्याकडे कोणीही गिराईक येता येईना. आणि जेव्हा मी सोनं पांघरून चिन्ह्या विकायला बसलो तर गर्दी हटता हटेना. बघा म्हणजे मार्केटिंग कसं चालते आपलं, म्हणजे त्याच्या एकंदरीत राहणीमानाकडे, नाही बा हा सोनं पांघरून अतिशय मस्त लावण्य सुंदरता, राहणीमान त्याचं, कपड्याचं दर्जा, हे ते कसं ॲटमॉस्फिअर, टाय नेक टाय वगैरे वगैरे, ते म्हणजे सोनं पांघरून म्हणजे अशी ती अवस्था. या अवस्थेमधून तो मार्केटिंग करतो कशा, तर चिंध्याचं, पण तिथं सुद्धा चिंध्या खरेदी करणारे लोक त्याला मिळतात. तर कशामुळं की त्याचं एकंदरीत आउटलुक जे आहे, त्याची जी पर्सनॅलिटी आहे, त्याला लोक महत्व देतात, प्राधान्य देतात. म्हणून उद्योजकाकडे जे मी सांगितलं मग अशी ॲटिट्यूड, स्किल आणि नॉलेज, त्याचप्रमाणे हे सुद्धा त्याचं एकंदरीत हे टेक्निकलच म्हणू आता आपण त्याला भाषेमध्ये, हे ज्ञान सुद्धा त्यांनी संपादन केलं पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये ह्या संपूर्ण तो त्याच्यामधील रोजगार निर्मिती म्हणा किंवा आणखी बऱ्याचशा लोकांना रोजगार देण्याची क्षमता तो निर्माण करू शकतो. आणि बऱ्याचशा भारतामध्ये जी काही बेरोजगारी आहे त्याचा प्रश्न त्याच्या माध्यमातून तो आपल्या माध्यमातून सोडवू शकतो. आणि म्हणून याच्यासाठी आपण स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थांची निर्मिती केलेली आहे की जेणेकरून लोकांनी या विद्यापीठांनी सुरू केलेल्या चांगली पुस्तकं आपली दर्जेदार असं आपण ती चार पुस्तकं निर्माण केलेली आहे. आणि कोणाला जरी नोकरी जरी करायची नसेल तरी ह्या पुस्तकांचा त्यांनी अभ्यास करून तो स्वतःच्या पायावर एखादी चांगल्या प्रकारची संस्था निर्माण करू शकतो, ही आज आवश्यकता आहे. मला तर असं वाटतं की आज वेगवेगळ्या फील्ड मध्ये लोक येत आहेत. काही तर ठरवलेलं असतं एक भूमिका, जसं शिक्षक लोकांची असेल किंवा प्राध्यापकांची असेल, त्यांचं ध्येय ठरलेलं असतं. मार्केटिंग, त्यांचं मार्केटिंग वगैरे काही त्यांना काही त्याच्यातलं मार्केटिंग ते शिकवतात, पण त्याच्यातलं त्यांना झिरो ध्यान असते. तो एकंदरीत आपला डीएड झाला, बीएड झाला, एमएड झाला की चालला तो नोकरी, नोकरी तिकडे झाला, रिटायरमेंट प्रिन्सिपॉल पर्यंत गेला की घरी जाऊन बसला. स्वतःची तो पुस्तकाची लायब्ररी सुद्धा डेव्हलप करत नाही. असे अनेक प्राध्यापक लोक आहेत की ते नोकरी करतात पण स्वतःजवळ स्वतःच्या लायब्ररीमध्ये एक 5-10 पुस्तकं असेल बा, अशा प्रकारचे बोटावर मोजणे इतके प्राध्यापक असतील. आणि हा जो दुसरा वर्ग आहे, प्राध्यापकाचं नॉलेज हे थांबलेलं असते त्याचं, तो एकाच ठिकाणी असतो, एकाच जागेवर बसतो, त्याला काही नाही. एक पुस्तकातला तो लेसन वाचला, त्याच्यावर त्यांनी 45 मिनिटाचा पिरियड घेतला की संपलं, बाकी काही नाही. परंतु जो स्वयंरोजगारवाला असतो, उद्योजक, त्याला अनेक गोष्टीचं ध्यान, त्याचं सराउंडिंग त्याला वाढवणं आवश्यक आहे. कारण तो स्वतः उद्योग क्षेत्रामध्ये पडलेला आहे, त्याला असं वाटतं का नाही बा माझ्यावर 100 लोकांचा हा भार आहे, त्यांना मला पोचता आलं पाहिजे, त्यांना धंदा दिला पाहिजे, मार्केटिंग केलं पाहिजे, कंझ्युमरशी त्याचा संबंध येतो, अनेक लोकांशी त्याचा संबंध येतो, आणि म्हणून तो सर्वात जास्त म्हणजे ज्याला जे ब्रेन हे म्हणतो ना, ब्रेन शक्ती त्याच्यामध्ये ही कॅपॅसिटी असते, टीचर लोकांकडे नसते, लेक्चरर लोकांकडे नसते. परंतु स्वतःहून जो तो व्यवसाय उभा करतो तो मात्र खरोखर त्या दृष्टीनं आणि देशाच्या दृष्टीनं त्याची उपयुक्तता जास्त आहे शिक्षकापेक्षा. शिक्षका साने गुरुजी गेले, साने गुरुजींची उपयुक्तता होती, परंतु आता तसं राहिलेलं नाही. म्हणून या गोष्टीकडे सुद्धा शासन सुद्धा लक्ष देत आहे, आणि शासनाने खरोखर या लोकांना परिपूर्ण करण्यासाठी, त्यांना स्वतःच्या ताकदीवर उभं करण्यासाठी बऱ्याचशा संधी निर्माण दिल्या. म्हणून आपण ह्या सेवा सहकारी संस्थांकडे सुद्धा आपण त्याचं निर्माण करण्याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केलेला आहे. आता याच्यामध्ये ज्या स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था आहेत त्याच्यामध्ये बऱ्याचशा अशा संस्था आहेत, मी काही संस्थांची तुम्हाला या ठिकाणी नावं वाचून दाखवतो, म्हणजे मग काय होईल तुम्हाला त्या संस्थांचं जे हे आहे एकंदरीत कार्य कशा प्रकारचे चालते हे तुम्ही नुसतं त्या संस्थेच्या नावावरून तुमच्या लक्षात येऊ शकेल. तर थोडक्यातच आहे ते त्याच्यामध्ये, तर त्या पुस्तकामध्ये सुद्धा आपण दिलेलं आहे. तुम्ही पुस्तकं जर विद्यापीठाकडून उपलब्ध करून घेतले आणि या रोजगार याच्यामध्ये जर प्रवेश घेतला तर तुम्हाला त्याच्यामध्ये बरेचसे हे पुस्तकं मिळू शकेल. आता हे बघा, काही मी ठराविक असे काही संस्थांची एक 5-10 मिनिटांमध्ये नावं वाचून दाखवतो. लक्ष्मी हिशेब लेखनिक सहकारी संस्था आहे, हिशेब लेखनिक सहकारी संस्था. आता अनेक प्रकारच्या सहकारी संस्था आहेत, त्यांच्याजवळ असा अकाउंट्स लिहिणारा तरबेज असा मनुष्य नसतो, आलं का लक्षात. पण ते अकाउंट्स म्हणजे जे कोऑपरेटिव्ह ऍक्टमध्ये जे आपण प्रोव्हिजन केलेलं आहे, कॅशबुक कोणत्या पद्धतीने लिहायचं, लेजर बुक कसं ठेवायचं, पासबुक कसं मेंटेन करायचं, नंतर बँक रिकन्सिलिएशन स्टडी स्टेटमेंट किंवा अॅन्युअल स्टेटमेंट, अकाउंट स्टेटमेंट कसे तयार करायचे, हे त्यांना ज्ञान नसते, त्यांच्याकडे तसा तो स्टाफ नसते. म्हणून अशा लोकांनी ज्यांना याचं ज्ञान आहे, जो सीए झालेला आहे किंवा गव्हर्नमेंट जीडीसी अँड ए झालेला आहे किंवा त्यांनी इतर प्रकारचं टॅक्स ऑडिटचं डिप्लोमा केला आहे, तर अशा 10 लोकांनी एकत्रित यायचं आणि हिशेब लेखन करून देणारी सहकारी संस्था स्थापन करायची, आणि त्यांनी मग त्या जिल्ह्यातल्या सहकारी संस्थांचं काम घ्यायचं. म्हणजे आलं की नाही काम, किती चांगलं काम आहे. तुमच्याजवळ 5-50 संस्था आल्या की तुमचं उत्पन्न वाढलं ना, आणि संस्थे त्या सहकारी संस्थेला सुद्धा चांगलं सोयीचं झालं की नाही बा ही संस्था आहे. बरेचसे आपण पहा, तुम्ही चार्टर्ड अकाउंटंटकडे बऱ्याचशा संस्था ऑडिटला जातात, का जातात, त्याचं कारण की ते एक त्याच्याजवळ 5-50 लोक असतात, त्याच्याकडे रेकॉर्ड नेऊन देतात, ऑडिट करून देतात, त्याची फी घेतात, आणि आपला तो सी आपला संपूर्ण जो यंत्रणेचा खर्च आहे तो या संस्थांकडूनच वसूल करत असतो आणि हेच करा स्वतःचा पैसा जर त्याच्यामध्ये धंदा करणार नाही म्हणजे म्हणजे एक अजूनही उदाहरण आहे परंतु एक उदाहरण चांगलं अतिशय चांगलं देतो मी याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे मार्केटिंग किंवा हे सर्व्हिस करत असताना मला आठवते एक त्याच्यामध्ये की जेव्हा बजाज कंपनीची मोनोपोली होती स्कूटरमध्ये तुम्ही लक्षात घ्या की त्याच्यामध्ये तुम्ही जुन्या लोकांना बऱ्याच लोकांना माहिती आहे नुसतं मार्केटमध्ये त्याचं आपल्याला दोन दोन तीन तीन वर्ष पैसे भरून 150-200 रुपये काहीतरी 250 रुपये भरून 5-5 वर्ष नंबर लागत नव्हतं त्यावेळेसची गोष्ट सांगतोय मी तुम्हाला बरीच जुनी गोष्ट आहे अतिशय खूप म्हणजे म्हणजे गव्हर्नमेंटने बजाजशिवाय दुसऱ्याला मार्केटिंगच दिलं नाही ना त्याचीच मोनोपोली करून टाकली ना आणि मग नंतर थोडस इंदिरा गांधी आल्यानंतर पंतप्रधान झाल्यानंतर थोडस पॉलिसी बदलली थोडी आपण ओपन मार्केटिंगकडे हळूहळू जात होतो म्हणजे सुरू संपूर्ण जगच जात होतं भारतच नव्हे परंतु सर्व जग जात होतं आणि मग आपण पहा लोहिया मशीन लिमिटेड याला नंतर परवानगी दिली आहे लोहिया मशीन म्हणजे तुम्हाला ते स्कूटरचं नाव सांगतो LMEL हे लोहिया मशीन लिमिटेड झालं LLMची स्कूटर मार्केटमध्ये आली त्यांनी मार्केटिंग कसं केलं तो तिकडे गुळगावला काहीतरी कारखाना हरियाणामध्ये वगैरे आहे तो त्यांनी काय केलं संपूर्ण देशातले जे काही रिनाउंड न्यूजपेपर्स आहे त्याच्यामध्ये LMEL ची जाहिरात केली अशा अशा प्रकारचे स्कूटर आहे त्याचा आकर्षक डिझाईन वगैरे वगैरे संपूर्ण इतक्याला मिळेल त्याच्यानंतर तुम्ही इतकं जर डिपॉझिट ठेवलं तुम्हाला आम्ही एक वर्षाच्या आतच आम्ही तुम्हाला स्कूटर उपलब्ध करून देईल आणि अशा प्रकारे जाहिरात एकंदरीत संपूर्ण हिंदुस्थानातल्या रिनाउंड न्यूजपेपरमध्ये गेल्यानंतर त्याच्याकडे पैशाचा ओघच लागला संपूर्ण बँकांमध्ये ती पैसे जमा 250 रुपये 300 रुपये जे काय असेल त्यावेळेस स्कूटरचं ऍडव्हान्स बुकिंग 1 कोटी रुपये त्याच्या देशामध्ये जमा झाले 1000 कोटी रुपये त्या नुसत्या एका जाहिरातीमुळं त्याच्याकडे हा पैशाचा ओघ लागला लोहिया मशीन लिमिटेड त्यानंतर ते पैसे जमा झाल्यानंतर त्यांनी काय केलं की जागा खरेदी केली त्या पैशातून यंत्रसामग्री खरेदी केली कारखाना उभा केला त्या तंत्र जे टेक्निकल लोक होते ते त्यांनी त्याच्यामध्ये घेतले आणि स्कूटरची निर्मिती केली बघा म्हणजे जे आपण झिरो बजेट म्हणतो ना झिरो बजेट हे असं आहे स्वतःच्या खिशातून एक नया पैसा न काढता लोकांकडून ही रक्कम जमा करून त्यांनी नंतर ती स्कूटर मार्केटमध्ये आणली खूप मार्केटिंग केलं त्यांना हे पहिलं उदाहरण आहे आपल्या झिरो बजेटचं भारतातलं हे अतिशय लक्षात घेण्यासारखं आहे आज आपणही म्हणतो आज पूर्वी आपण अर्थशास्त्रामध्ये शिकलो की अर्थशास्त्र काय म्हणते आपल्याला की आपल्याजवळ भूमी म्हणजे भूमी श्रम म्हणजे जागा नंतर श्रम कॅपिटल यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ लागते या 5 गोष्टी असेल तर तुम्ही आणि पैसा भांडवल मुद्रा म्हणजे भांडवल नंतर यंत्रसामग्री भूमी मनुष्यबळ ह्या गोष्टी जर असल्या तर आपल्याला तो व्यवसाय सुरू करता येतो म्हणजे भांडवलाची आपण आवश्यकता त्याच्यामध्ये गृहीत धरली होती म्हणजे स्वतःचं कॅपिटल ओन कॅपिटल पण LMEL वाल्यांनी तसं केलं नाही त्याला फाटा दिला त्यांनी आणि आज ह्या नवीन याच्यामध्ये जे आपण त्याला याच्यामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा आता आपण कशाला प्राधान्य देतो हे लक्षात घ्या तुम्ही पहा म्हणजे नवीन चेंज कसा होतो हे बघा चेंज असा झाला त्याच्यामध्ये की आता आपण ब्रेडला किंमत देतो मला वाटते एक विद्या सहकारी बँक आहे पुण्याला त्या ठिकाणी इथं नॅशनल काँग्रेस झाली होती इंडियन सायन्स काँग्रेस विज्ञान परिषद आणि त्याच्यामध्ये एक असं आलं होतं की बाबा तुम्ही काही नाही तुम्ही तुमची ब्रेन ब्रेनचं आहे ना त्याची ते ब्रेन आमच्याकडे मॉर्गेज करा. तुमचा जो मेंदू आहे ना तो तल्लक मेंदू आमच्याकडे मॉर्गेज करा आणि त्याच्यावर तुम्ही लोन उचला आणि त्याच्यावर तुम्ही तुमचा उद्योग सुरू करा. ही जाहिरात मी पुण्याला असताना विद्या सहकारी बँकेची, आजही तुम्हाला तिथं कोणी सांगेल की ही जाहिरात पहिल्यांदा आली होती. त्या बरीचशी त्याला 1982 कदाचित ते 82-83 गोष्ट असेल जेव्हा तिथं पुण्याला सायन्स काँग्रेस झालं होतं तेव्हा विज्ञान परिषद पहिली जाहिरात मी, कारण विज्ञान परिषदमध्ये तसंच ते लोकांचे जे भाषण झाले होते ना ते इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीला धरून आणि मॅन पॉवर जी पर्सनॅलिटी आहे ती कशी असायला पाहिजे आजच्या जगामध्ये त्याला धरून ते व्याख्यानं झाले होते आणि म्हणून त्यांनी तो बरोबर क्ल्यू पकडून विद्या सहकारी बँकेने अशी जाहिरात केली. तुमचा मेंदू आमच्याकडे गहाण करा, मॉर्गेज करा आणि आमच्या बँकेतून तुम्ही कर्ज उचला. म्हणजे किती आधुनिक म्हणजे त्याच्या पुढची संकल्पना आली. म्हणजे हा एक महत्वाचा बदल. हे बदल करणारे जे कोण असतात ना हे सायंटिस्ट असतात, उद्योजक असतात. त्याच्यातून आपल्याला बरंच याच्यामध्ये शिकायला मिळते आणि हे शिकायला मिळाल्यामुळं मग आपण त्याच्यातून बऱ्याचशा प्रकारची जे काही हे आहे ते आपण हे निर्माण करतो त्याच्यामध्ये. तर ह्या गोष्टीकडे केवळ उद्योजक लक्ष देऊ शकतो. अनेक अशा व्यक्ती आहेत की फार मोठ्या व्यवसायामध्ये त्या गुंतलेल्या आहेत आणि म्हणून हा एक महत्वाचा भाग त्याच्यामध्ये आहे. दुसरं आपण याच्यामध्ये जे पुस्तक घेतलेलं आहे म्हणजे एकूण जे याच्यामध्ये पहिलं पुस्तक अतिशय महत्वाचं आहे. मी तुम्हाला माझ्या भाषणावरून ह्या लेक्चरवरून लक्षात आलं असेल की किती महत्वाचं त्याच्यामध्ये आपण मुद्दे चर्चेला घेतलेले आहे. दुसऱ्या याच्यामध्ये आपण ठेवलेलं सभा व्यवस्थापन, मीटिंग मॅनेजमेंट, दुसरं पुस्तक. कारण सभा म्हटलं की त्याच्यामध्ये मग एक 5-10 लोकांनी एकत्रित येऊन एखादा त्याच्यामध्ये 4-5 विषय ठेवायचा अजेंड्यावर आणि त्याच्यावर आपण सर्वसाधारणपणे चर्चा करायची. त्याच्यामध्ये सभेमध्ये काय होतात एकमेकाचे व्ह्यूज आपल्याला कळतात याचं, या विषयावर, या मुद्द्यावर, पर्टिक्युलर एका विशिष्ट मुद्द्यावर या व्यक्तीचं काय मत आहे, त्या सदस्याचं काय मत आहे, त्या अधिकाऱ्याचं काय मत आहे हे आपल्याला त्याच्यामध्ये कळते आणि त्याच्यातून आपलं ते हे जे नॉलेज आहे ना, ज्ञान आहे ना, हे समृद्ध होऊन जाते आणि मग कुठं आपण एका गोष्टीवर येऊन बसतो. मग असे मी सांगितलं नॅनोचं उदाहरण दिलं, नुसती पहिली नॅनो काढून तो थांबला नाही. आता त्याच्यामध्ये आणखी त्याच्या काही बऱ्याचशा मिटिंगा होत असतील याच्यामध्ये, नाही बाबा नॅनोमध्ये आपल्याला काही रिफॉर्म करायचे आहे, काही सुधारणा करायची आहे, काही नवीन मॉडेल करायचं आहे, ते ग्राहकांपर्यंत कसं, म्हणजे याच्यावर त्याच्या चर्चा झाल्या असेल, मिटिंग झाल्या असेल आणि म्हणून त्यांना ते मार्केटमध्ये ते उत्पादन त्याचं आणलंय. तर म्हणून हे आपल्याला व्यवसाय जरी सुरू करा, स्वयंरोजगार असला तरी याच्यामध्ये सभेच्या माध्यमातून बरेचसे मार्ग तुम्हाला याच्यातून सुचत जातात, एकातून दुसरा, दुसऱ्यातून तिसरा, तिसऱ्यातून दुसरा. आता हे आपण म्हणतो की पूर्वी कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघ आहे, नुसतं दुधाचं उत्पादन होतं त्याचं, दूध म्हणजे शेतकऱ्यांकडून दूध घ्यायचं, ते तिथं त्याच्यावर प्रोसेसिंग करायचं, प्रक्रिया करायची आणि पॅकेटमध्ये दूध विकायचं. वारणाचंही तसंच होतं, वारणा हे दूध म्हणजे कोऑपरेटिव्हच सेक्टरमधले ह्या संस्था आहेत. अमूलचंही तसंच होतं, अमूल म्हणजे आनंद मिल्क कोऑपरेटिव्ह युनियन मिल्क अमूल दूध. मग त्यांनी त्याच्यामध्ये काय केलं, त्यांनी त्यांची हे मिटिंग, चर्चा किंवा आणखी बाहेरची परिस्थिती, मार्केटिंग कसं आहे, जगामध्ये काय चालू आहे, मग त्यांनी आपापले प्रोसेसिंग युनिट स्थापन केले. जे दूध जे उत्पादन शिल्लक राहत होतं त्याच्यातून त्यांनी मग लोणी तयार केलं, श्रीखंड तयार केलं, बाय प्रॉडक्ट दुधाची भुकटी तयार केली, असे वेगवेगळे पदार्थ ते करायला लागले त्याच्यातून, नाही का. म्हणजे नुसतं दुधाचे पॅकेट विकून थांबले नाही ना, त्याच्यातून अनेक प्रकारचे मग त्यांनी व्यवसाय सुरू केले. तर त्याला आपण म्हणतो की हे पुढं पुढं जायचं असते आपल्याला. तर या दृष्टीनं सुद्धा आपण हा विचार केला पाहिजे. अनेक अशा वस्तू आहेत ग्रामीण भागामध्ये सुद्धा, आज मी बघतो आम्ही साधारणपणे बऱ्याचशा गावात गेलं की आपल्याला बऱ्याचशा वस्तू पाहायला मिळतात. काही काही तर अशी गावं आहेत नुसती त्या ठिकाणी हळदच पिकवणारे शेतकरी आहे, असे पुण्याला आहे, तिकडे विदर्भामध्ये आहे, हळदाचंच उत्पादन काढतात. आता त्याचं तुम्ही प्रोसेसिंग करा ना, त्याच्यामध्ये किती हे होईल तुम्हाला फायदा, त्याच्यावर तुम्ही स्वयंरोजगार काढा ना, उद्योजक व्हा ना त्याच्यामध्ये. म्हणून अनेक असे प्रॉडक्ट आहे की ज्याच्याकडे आपल्या लोकांचं लक्ष गेलेलं नाही आणि म्हणून त्याला आपण त्याला जे मार्केटिंगचा जो दर्जा आपण म्हणतो ना तो त्याला मिळून दिला नाही. आज अमूल नुसतं नाव म्हटलं की हे चालते, वारदा म्हटलं नाव घेतलं की त्या वस्तू मार्केटिंगमध्ये लोक डोळे झाकून पैशाची कोणत्याही प्रकारची त्याच्यावरचं पाकिटाचं वजन काय किंमत काय काही पाहत नाही आणि विकत घेतात डोळे झाकून. अनेक अशा वस्तू आहेत म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये, म्हणजे हे प्रायव्हेट जे मार्केटिंग चालते ना हे बरोबर ते कॅप्चर करतात, परंतु सहकारी संस्थांकडे तो दृष्टिकोन जो यायला पाहिजे तो आलेला नाही. मग अशी मी काही संगमनेरचं उदाहरण दिलं आहे, काही संस्था करत नाही तशा नाहीत, प्रायव्हेट सेक्टरमध्येच आहेत. आता जिथं तुम्ही पुण्याला पुणे जिल्हा दूध उत्पादक सहकारी कात्रज डेअरी म्हणून फेमस आहे, ते सहकारी दूध उत्पादन आहे. कात्रज डेअरी हे म्हणजे कोऑपरेटिव्ह मिल्क डेअरी आहे ती, त्याचं नाव कात्रज डेअरी आहे. पण त्याला सुद्धा टक्कर देणाऱ्या पुण्यातले काही खासगी व्यापारी आहेत, चितळे आहेत, किती टक्कर देतो तो, किती त्याचे प्रॉडक्ट केलेले आहे. त्याची फार मोठी डेअरी त्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्याचं गाव आहे तिथं त्याची मोठी डेअरी आहे, हजारो एकर जमीन आहे, त्याच्यावर त्याचे जनावर आहे, तिथून तो माल आणतो, हे करतो, मार्केटिंग करतो. आपण आंब्याचंच बघितलं तर आंब्याचंही मार्केटिंग आपण तेवढ्या फार मोठ्या प्रमाणामध्ये करू शकत नाही, कारण काही आता पहा जसं दूध हे नाशवंत वस्तू आहे तसं आंबा सुद्धा नाशवंतच आहे. पण त्या त्या पिरियडचा म्हणजे ठराविक पिरियडचा फायदा घेऊन ते लोकांपर्यंत ताबडतोब वस्तू निकाली काढणं याच्यामध्ये खरी तुमची बुद्धी आहे. मग ते कोल्ड स्टोअरमध्ये किती ठेवायचं आणि काय करायचं, मग भाव मार्केटिंग किती मिळेल आणि कसं मिळेल. विदर्भामध्ये संत्रा आहे ते असंच म्हणजे काय हे पेरिशेबल वस्तू आहे, त्या सर्व लगेच त्याची तुम्हाला मार्केटिंग करणं आवश्यक आहे, नाही तर ते फार मोठा लॉस करतो, लॉस होतो त्याच्यामध्ये. तुमचं नाशिकची द्राक्ष आहे, जळगावची केळी आहेत, तिकडे तुम्ही लासलगावला गेलं तर कांदा आहे, अशा अनेक कमोडिटीज आहे की तुम्हाला त्या बरोबर त्या पिरियडमध्ये मग त्याच्यामध्ये तुम्हाला नफ्याकडे दृष्टिकोन ठेवण्याची आवश्यकता नाही, ताबडतोब वस्तूंची विल्हेवाट लावणे. तर हे ज्याच्याकडे कॅपॅसिटी आहे तो हे करू शकतो ना. आणि म्हणून रोजगार कोणताही रोजगार करत असताना त्याच्यामध्ये आपल्याला नफाक्षमता पाहत असताना सुद्धा दर्जेदार मालाचं उत्पादन ग्राहकांपर्यंत कशा प्रकारे पोहोचू हा एक महत्वाचा भाग त्याचा आहे. आणि म्हणून हे कोण ठरवते तर सभाशास्त्र. सभाशास्त्र त्याच्यामध्ये जे विद्वान लोक बसलेले असतात, बऱ्याचशा लोकांमध्ये एक गावठी जरी मनुष्य असला ना, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील आशिया खंडातला पहिला सहकारी साखरकार, काही शिकलेले होते का ते? नाही. पण त्यांना पाहिलं, त्यांनी आजूबाजूची परिस्थिती बघितली, हे ऊस हे तिथं खाजगी व्यापारी ऊस खरेदी करतात, विकतात, हे करतात, ते करतात, शेतकऱ्यांचा माल घेतात, पैसे मिळत नाही त्याला, मोबदला मिळत नाही, ते त्यांच्या पाहता पाहता ते दृष्टी झालं. मग शेतकऱ्यांचा सहकारी साखर कारखाना का असू नये बा, पाहत्यांनी तो विचार केला आणि साखर कारखाना काढला. आणि मदत कोणाची? तर डॉक्टर धनंजयराव गाडगिळांची. कारखाना काढून स्वतःचे शिदोरी घेऊन ते गावी गावी शेअर कॅपिटल गोळा करण्यासाठी फिरत होते. आणि अशा प्रकारे मग तो संपूर्ण कॅपिटल जमा केल्यानंतर मग त्यांनी सहकारी साखर कारखान्याची नोंदणी केली. आणि पहिले अध्यक्ष ते नाही झाले पहा, साखर कारखाना त्यांनी काढला त्यांची बुद्धी, पण तो अध्यक्ष कोणाला केलं त्यांनी? डॉक्टर धनंजयराव गाडगिळ. किमान 10 वर्ष अध्यक्ष होते मला वाटते, असं कमी जास्त असेल कदाचित, परंतु पहिले अध्यक्ष. आज कसं एखादे कोणाला संस्था काढायची आहे तर तोच पहिला अध्यक्ष होऊन जातो, पण विखे पाटलांनी तसं केलं का? नाही, त्यांनी अध्यक्षपद दुसऱ्याला दिलं. मी कार्यकर्ताच आहे, कार्यकर्ताच राहणार, मला काही अध्यक्ष नंतर मग ते झाले. म्हणजे ही भूमिका अशा मोठमोठ्या कार्यकर्त्यांनी आपल्या अंगी मानवल्यानंतर याच्यातून आपण धडे काही घेत नाही ना. धडे काय घेतो की त्यांनी भ्रष्टाचार केला, इतका पैसा काढला, मग मी का अशा बऱ्याचशा आजही आपल्या याच्यामध्ये नागरी सहकारी पतसंस्थांची परिस्थिती फार वाईट आहे आपल्या याच्यामध्ये, आणि बरेचसे लोक त्याच्यामध्ये गैरव्यवहारामध्ये अडकलेले आहेत. तर हे असं वाईट आहे, सहकाराला हे बिलकुल दुःखजनक अशी परिस्थिती आहे. म्हणून अशा प्रकारे म्हणून सभाशास्त्र हे चालवत असताना सुद्धा आपण त्याचा विचार करतो, त्याच्यातून नवीन नवीन विचार पुढे येतात आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्या सहकारी संस्थेच्या दृष्टीनं काय आपल्याला पुढचं प्रगतीचं पाऊल उचलावं लागेल, काय आपल्याला कोणता उद्योग सुरू करावा लागेल, अशा प्रकारचे विचार त्याच्यातून निर्माण झाल्यानंतर मग आपण बरेचसे त्याच्यातून माहिती ज्ञान आपण संपादन करू शकतो आणि ते उलट आपल्या संस्थेला पूरकाचं ज्ञान आहे, असं वाईट असं काहीच नाही त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मी असं पाहिलं त्याच्यामध्ये की संस्था सहकारी संस्थेला शासनाचं फार मोठ्या प्रमाणामध्ये अर्थसहाय्य मिळते, तिसऱ्या पुस्तकामध्ये आपण हे सांगितलेलं आहे, आणि तरी लोक त्याच्याकडे जात नाहीत. तसं म्हणजे जात नाही म्हणजे कसं की त्यांना माहिती नाही, योजनांची माहिती नाही, याच्यातून आपल्याला काय मिळेल बा, संस्थेला काही शेअर कॅपिटल, गव्हर्नमेंटचं काही शेअर कॅपिटल मिळेल का, काही सबसिडी मिळेल का, लोन घेता येईल, लोन आहे किंवा कर्ज आहे तर कमी व्याज दराने आपल्याला कर्ज मिळेल का, किंवा ठेवी किंवा आणखी जर आपल्याला इतर संस्थांकडून व्यक्तींकडून ठेवी घ्यायचा असेल तर त्याच्यामध्ये आपण काय केलं पाहिजे, किंवा जर संस्थेला जागा पाहिजे असेल तर मग ते रेव्हेन्यूची जागा कुठं आहे, कलेक्टरची मिळेल का, नगर परिषदेची मिळेल का, महानगरपालिकेची मिळेल का, याचा शोध घेतला पाहिजे. म्हणजे ह्या ज्या स्कीम्स आहे, योजना म्हणतो मग कुठली असो, म्हणजे तुम्हाला इवन कॉम्प्युटर घेण्यासाठी सुद्धा लोन आहेत. नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे दिल्लीला, आणि जर तुमची एक संगणक व्यवसाय किंवा सहकारी संगणक व्यवसाय किंवा प्रशिक्षण सहकारी संस्था असेल आणि तुम्हाला जर कॉम्प्युटर घ्यायची आहे 10-15 तर तुमचं त्याच्यामध्ये 1/4 तुमचं कॅपिटल गुंतवा आणि इतर तुम्ही त्याच्यावर लोन घ्या, कमी व्याजदरामध्ये तुम्हाला लोन घेऊन तुम्ही कॉम्प्युटर तुम्ही हे करू शकता. मग हे जेव्हा 10 लोक एकत्र येतील, त्याचा अभ्यास करेल, ते हे सर्व जे विद्यापीठाने जे पुस्तकं निर्माण केलेले ते वाचेल तर त्याला हे माहिती कळेल ना. आज आपण नाबार्डच्या योजना आहे, नॅशनल बँक फॉर ऍग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, राष्ट्रीय सहकारी विकास निगम म्हणजे नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे, त्याच्यानंतर काही स्वयंरोजगाराच्या योजना आहे, गव्हर्नमेंटच्या काही योजना आहेत त्यांची सुद्धा तुम्हाला हेल्प, त्याच्यामध्ये तुम्हाला आर्थिक सहाय्य मिळू शकतात. त्यानंतर नंतर मार्केटिंग संस्था आहे, फ्लोरिकल्चर बोर्ड आहे, एक मार्केटिंग बोर्ड आहे, स्टेट मार्केटिंग बोर्ड आहे, त्याच्या योजना आहेत. नंतर आणखी महाराष्ट्र स्टेट ऍग्रीकल्चर म्हणजे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ आहे, त्याच्या सुद्धा योजना आहेत. साखर आयुक्त आहे, सहकार आयुक्त आहे, नंतर हातमाग वस्त्रोद्योग महासंचालनालय याच्या योजना आहेत, एनडीडीबी आहे, नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड, अनेक प्रकारच्या शिखर सहकारी संस्था आहे, जे एनसीसीएफ आहे, नॅशनल कोऑपरेटिव्ह कंझ्युमर्स फेडरेशन, नाबार्ड आहे, नाफेड आहे, अनेक संस्था. ह्या पुस्तकांची संपूर्ण माहिती आपण याच्या तिसऱ्या पुस्तकात दिलेली आहे, योजनांची कुठून तुम्हाला अर्थसहाय्य मिळेल, आणि ते अर्थसहाय्य घेताना त्याचे फॉर्म सुद्धा आपण त्याच्यामध्ये टाकलेले आहेत की असे असे त्या ज्या संस्थांकडून तुम्हाला अर्थसहाय्य मिळेल त्या संस्थांचे नावं सुद्धा त्याच्यामध्ये आहे पत्त्यासह. तर हे केव्हा आपल्याला कळेल, जेव्हा याचा आपण अभ्यास करू. म्हणून माझं तर एक असं सांगणं आहे की स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थांना, संस्था ज्यांना चालवायच्या आहेत त्याच्यामध्ये पळायचं आहे तर त्यांनी खरोखर त्याच्यामध्ये चांगला एक हा एक म्हणजे तुम्हाला उत्पन्नाच्या दृष्टीनं महत्वाचा आहे, दुसऱ्यांना रोजगार देण्याच्या दृष्टीनं महत्व आहे, आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याची क्षमता ह्या स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था आहे संस्थांमध्ये. पण त्याच्यामध्ये तुम्ही तेच मी म्हटलं शेवटी उद्योजकता म्हणजे जे स्किल आहे, तुमचं स्किल नॉलेज हे इथं या ठिकाणी कामी यायला पाहिजे, तुमचा अभ्यास पाहिजे, त्याच्यामध्ये स्टडी पाहिजे. आता नवीन इंटरनेट किंवा इतर वेबसाईटच्या बऱ्याचशा वेबसाईटवर सुद्धा या योजना टाकलेल्या आहेत. तुम्ही त्याच्यामध्ये NCDC.com आहे, NABARD.com आहे, नंतर नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड आहे NHB, असे तुम्ही जर वेबसाईट्स पाहिल्या, त्याचा अभ्यास केला, किंवा ह्या एक वर्षाचा हा जो डिप्लोमा आहे त्याच्यात जरी तुम्ही केलं, तर तुम्हाला बरंचसं त्याच्यामध्ये तुमच्या स्वयंरोजगाराच्या दृष्टीनं चांगल्या प्रकारचं ज्ञान हे त्याच्यामध्ये मिळू शकते. आता तुम्हाला स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था स्थापन करण्याच्या दृष्टीनं जे एक चौथं पुस्तक आपण तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये ती माहिती दिलेली आहे. मी याच्यावरच एक व्यापारी मित्र मध्ये माझा एक लेख आलेला आहे स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थांवर. मी एक व्यापारी मित्र मध्ये मला जवळजवळ त्याच्यावर 100 फोन आले मोबाईलवर, 100 जवळपास. आणि मी त्यांना हे सांगितलं विद्यापीठाची भूमिका, विद्यापीठामध्ये हे आहे बाबा, हे कोर्स आहे, तुम्ही करा, तुम्हाला त्याची माहिती मिळेल आणि त्याच्यातून तुम्ही चांगल्या प्रकारचा रोजगार निर्माण करू शकता. आता याच्यामध्ये जसं मी म्हटलं की समव्यावसायिक लोकांनी, समव्यावसायिक 10 किंवा 11 लोकांनी एकत्रित येऊन ती सहकारी संस्था स्थापन करायची असते, त्याला तुमचं फार मोठं शेअर कॅपिटल लागत नाही हे लक्षात घ्या. जसं इतर तुम्हाला सहकारी बँक स्थापन करायची आहे तर तुम्हाला 100 कोटी रुपये गोळा करावं लागेल, पण याच्यामध्ये तुमचं नाही, 1000 मध्ये 1 लाखाच्या आतच, 1 लाखही नाही, 25,000 आतच तुम्हाला ही संस्था स्थापन करता येऊ शकते. 10 लोकांनी शेअर कॅपिटल गोळा करायचं, किंवा आणखी काही त्या व्यवसायाचे 5-50 आणखी लोक त्याच्यामध्ये ऍड करा, ते लोक जर तुमच्यासोबत आले तर त्यांचं शेअर कॅपिटल घ्या. एक प्रवेश फी त्याची 100 रुपये ठेवा, 1000 रुपये त्याचं शेअर कॅपिटल ठेवा, 1100 रुपये एका व्यक्तीकडून 1100 घ्या. 25 जरी तुमचे सुरुवातीचे सभासद झाले तरी बरेच पैसे तुमच्याजवळ जमा झाले, तुमची ती सोसायटी मग ते बँकेमध्ये खातं उघडण्याची तुम्हाला परवानगी मागायला पाहिजे, नंतर सोसायटी तुम्हाला त्या संस्थेचं नाव ठरवायला पाहिजे, 3 नावं तुम्ही त्या जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था किंवा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे ते प्रपोजल कसं, नोंदणी प्रपोजल, रजिस्ट्रेशन प्रपोजल हे तुम्ही त्याच्याकडे द्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये बँकेत तुमची किती रक्कम जमा आहे त्याचा दाखला त्याच्यामध्ये द्यायला पाहिजे, तुमचे सभासदांची नावं, व्यवसाय, त्याची शैक्षणिक पात्रता, वय, राहण्याचा पत्ता, तो त्या मतदार क्षेत्रातला आहे किंवा नाही त्याचं हे संपूर्ण माहिती, अशा त्या 25-100 लोकांची जे काही तुमचे सुरुवातीचे सभासद असेल त्यांची नावाची यादी त्याला जोडली पाहिजे त्या प्रस्तावासोबत. त्याच्यानंतर तुम्ही जो व्यवसाय हाती घेणार आहे त्याचा एक प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्ही एक तज्ज्ञ व्यक्तींकडून तयार करून त्याच्यासोबत जोडला पाहिजे आणि त्या प्रोजेक्टवर मग तुम्हाला काम सुरू करता येईल. तर हे सर्व जे सुरुवातीचे डॉक्युमेंट्स आहे हे तुम्हाला बहुतेक साधारणपणे आपण आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा ते प्रपोजल आहे, तुम्ही त्या पुस्तकाचा उपयोग केला ना तर त्याच्यावरून तुम्हाला प्रपोजल तयार करता येतो, म्हणजे रजिस्ट्रेशन नोंदणी प्रकरण त्याचे ह्या आमच्या पुस्तकावरून तुम्ही तयार करू शकता विद्यापीठाचे. किंवा प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुद्धा असे काही त्या संस्थेचे पोटनियम विक्री करणारे सुद्धा काही विक्रेते आहेत, बऱ्याचशा ठिकाणी आहे, कोल्हापूरला आहे, पुण्याला आहे, नागपूरला आहे, अमरावतीला आहे, बऱ्याच ठिकाणी नाशिकला आहे, बऱ्याच ठिकाणी तिथं तुम्हाला यास तुम्ही त्यांना म्हणायचं की आम्हाला स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेचे पोटनियम 4 प्रती पाहिजे असतात, त्याच्या 4 प्रतीमध्ये आम्हाला ते पाहिजे आहे, तुम्ही आम्हाला द्या. मग त्याच्यामध्ये सोबत तुम्हाला अ नमुना फॉर्म येतो, त्याच्यानंतर प्रोसिडिंगचा एक त्याच्यामध्ये एक फॉर्मेट येतो, त्याच्यानंतर सभासदांच्या यादीचा एक त्याच्यामध्ये फॉर्म असतो, यादी संपूर्ण ते मी मग सांगितलं तो तपशील त्याच्यामध्ये भरायचा असतो, त्याच्यानंतर प्रोजेक्ट रिपोर्ट तसा त्याची माहिती त्याच्यामध्ये असते, हे संपूर्ण डॉक्युमेंट्स तुम्हाला तयार करायचे असतात आणि मग ते प्रकरण तुम्हाला पहिले DDRची परवानगी घ्यावी लागते संस्था स्थापन करण्याच्या आधी, की आम्हाला अशा 3 नावं द्यायची असतात संस्थेचे नियोजित, ज्याला प्रपोज म्हणतो ना, जसं बघा आता एखादं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, स्वयंरोजगार सेवा सहकारी सोसायटी असे नावं द्यायचे, महात्मा फुले आहे त्यांचं नाव देऊ शकता, पंडित जवाहरलाल नेहरू आहे, इंदिरा गांधी, कोणी तुमच्या याच्यामध्ये किंवा जो त्या भागामध्ये जो कोणी असा एखादा व्यक्ती असेल त्याचं नाव तुम्ही त्या संस्थेला देऊ शकता, नाव नाही दिलं तरी चालू शकते, आणि ते नाव असे 3 नावं द्यायची असतात DDR कडे. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था आणि मग ते तुम्हाला एका नावाला परवानगी देतात. या नावानं तुम्हाला संस्था उघडण्याची आम्ही परवानगी देत आहोत आणि सोबत जोडलेले डॉक्युमेंट तुम्ही इतके इतके दिवसाच्या आत आम्हाला सादर करावे. मग त्याच्यामध्ये तुम्ही मग तुम्हाला ते बँकेमध्ये खातं उघडावं लागते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असेल शाखा जवळची, त्याच्यामध्ये मग तुम्हाला त्याच्यामध्ये खातं उघडावं लागते. त्याच्यामध्ये जे तुमच्याकडे जी रक्कम येतात, जसं 1000 रुपये शेअर ठेवला, 500 रुपये ठेवा, 100 रुपये प्रवेश फी ठेवा, ही रक्कम संपूर्ण जमा होणारी रक्कम त्याच्यातून कोणत्याही प्रकारचा खर्च न करता ती संपूर्ण बँकेमध्ये डिपॉझिट करावं लागते. आणि मग जेव्हा आपलं हे संपूर्ण रक्कम आपल्याजवळ झाली की मग त्याचं संपूर्ण जे हे नोंदणी प्रकरण आहे ते जिल्हा उपनिबंधकाकडे द्यायचं असते. मग तो तुम्हाला त्याचं नोंदणीचं सर्टिफिकेट, अशा प्रकारची ही संपूर्ण तपशीलवार माहिती आपण स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. मात्र हे पुस्तक तुम्हाला वाचावं लागेल, वाचल्याशिवाय तुम्हाला त्याचं ज्ञान मिळणार नाही. आणि जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा म्हणाल की नाही खरोखर आम्हाला ह्या विद्यापीठाच्या पुस्तकामधून फायदा झाला. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण जो अभ्यासक्रमामध्ये विषय आहे विद्यापीठाचा स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था याची आपण सविस्तर अशी माहिती या ठिकाणी आपण घेतलेली आहे आणि या माहितीचा उपयोग आपल्या शिक्षणक्रमामध्ये होईल अशी मी आपणाकडून आशा व्यक्त करतो. धन्यवाद.